करिंथ करास पहिले पत्र अध्याय 10। बंधुजन हो, आपले पूर्वज सर्वच मेघाखाली होते आणि समुद्रातून ते सर्व पार गेले, याविषयी तुम्ही अजाण असावे अशी माझी इच्छा नाही। मेघ व समुद्र यांच्याद्वारे मोशामध्ये त्या सर्वांचा बाप्तिस्मा झाला, सर्वांनी एकच आध्यात्मिक अन्न खाल्ले आणि सर्व एकच आध्यात्मिक पाणी प्याले, कारण ते आपल्या मागे चालणाऱ्या आध्यात्मिक खडकातून पीत होते, तो खडक तर ख्रिस्त होता। तरी त्यातील बहुतेक लोकांविषयी देव संतुष्ट नव्हता, यामुळे त्यांचा रानात नाश झाला।
या गोष्टी आपल्याला दाखले अशा झाल्या यासाठी की त्यांनी लोभ धरिला, तसे आपण वाईट गोष्टीचे लोभी होऊ नये। त्यांच्या पैकी कित्येक मूर्ती पूजक होते, तसे होऊ नका। लोक खावयाला प्यावयाला बसले, नंतर खेळावयाला उठले, असे शास्त्रात लिहिले आहे। त्यापैकी कित्येकांनी चार कर्म केले, त्याप्रमाणे आपण चार कर्म करू नये। ते एका दिवसात 23,000 मरून पडले, त्यापैकी कित्येकांनी प्रभूची परीक्षा केली आणि ते सापांच्या योगे नाश पावले। त्याप्रमाणे आपण प्रभूची परीक्षा करू नये। त्यापैकी कित्येकांनी कुरकुर केले आणि ते संहार कर्त्याकडून नाश पावले। त्याप्रमाणे तुम्ही कुरकुर करू नका। या गोष्टी दाखल्याच्या रूपाने त्यास घडल्या आणि ज्या आपल्यावर युगांचा शेवट आला आहे, त्या आपल्या बोधासाठी त्या लिहिलेल्या आहेत। यास्तव आपण उभे आहो, असे ज्यास वाटते त्याने पडू नये म्हणून सांभाळावे। मनुष्या सहन होते तिच्या शिवाय दुसरी परीक्षा तुम्हावर गुदरली नाही, आणि देव विश्वास पात्र आहे, तो तुमची परीक्षा तुमच्या शक्ती पलीकडे होऊ देणार नाही, तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपाय करील, असे की तुम्ही ती सहन करावयास समर्थ व्हावे।
यास्तव माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्ही मूर्ती पूजेपासून दूर पळा। तुम्हा सुज्ञ समजून मी हे तुम्हाबरोबर बोलतो। मी काय म्हणतो त्याचा तुम्हीच निर्णय करा। जो आशीर्वादाचा प्याला आपण आशीर्वादित करीतो, तो ख्रिस्ताच्या रक्ताची सहभागिता आहे की नाही? जी भाकर आपण मोडितो, ती ख्रिस्ताच्या शरीराची सहभागिता आहे की नाही? आपण बहुत असून एक भाकर एक शरीर असे आहो। आपण सर्व त्या एका भाकरीचे विभागी आहो। जे जातीने इस्रायल, त्याकडे पहा। यज्ञ भक्षण करणारे वेदीचे भागीदार नाहीत काय? तर माझे म्हणणे काय आहे? मूर्तीचा नैवेद्य काहीतरी आहे अथवा मूर्ती काहीतरी आहे काय? नाही। तरी विदेशी लोक जो यज्ञ करीतात, तो देवाला नव्हे तर भूतांना करतात, आणि तुम्ही भूतांचे सहभागी व्हावे अशी माझी इच्छा नाही। तुमच्याने प्रभूचा प्याला व भूतांचा प्याला पिवत नाही। प्रभूच्या मेजावरचे व भूतांच्या मेजावरचे तुमच्याने खाऊत नाही। आपण प्रभूला ईर्षेस पेटवितो काय? आपण त्यापेक्षा बलवान आहोत काय? सर्व गोष्टी करण्याची मुभा आहे, तरी सर्व गोष्टी हितकारक असतात असे नाही।
सर्व गोष्टी करण्याची मुभा आहे, तरी सर्व गोष्टी वृद्धी करीतात असे नाही। कोणी आपलेच हित पाहू नये, तर दुसऱ्याचेही पाहावे। खाटीक बाजारात जे विकण्यात येते, ते निशंक मनोवृत्तीने चौकशी न करता खा, कारण पृथ्वी व तिजवर जे काही भरले आहे ते प्रभूचे आहे।
विश्वास न ठेवणाऱ्यांपैकी कोणी तुम्हाला जेवायला बोलाविले आणि तुमची जाण्याची इच्छा असली, तर जे काही तुमच्या पुढे वाढतील ते निशंक मनोवृत्तीने चौकशी न करिता खा। परंतु कोणी तुम्हाला सांगेल की हा नैवेद्य आहे, तर ज्याने हे कळविले त्याकरिता व मनाला शंका न यावी याकरिता खाऊ नका। शंका ही तुझ्या मनात नव्हे तर त्याच्या, कारण माझ्या स्वतंत्रतेचा न्याय निवाडा दुसऱ्याच्या विवेक भावनेने का व्हावा? मी आभारपूर्वक खातो तर ज्याविषयी मी आभार व्यक्त करीतो त्याविषयी माझी निंदा का व्हावी? यास्तव तुम्ही खाता पिता किंवा जे काही करीता ते सर्व देवाच्या गौरवासाठी करा. यहुद्यास हेलेण्यास व देवाच्या मंडळीसही अडखळविणारे होऊ नका. तर जसे मी सर्व गोष्टीत सर्वात संतोषवितो आणि त्यांचे तारण व्हावे एतदर्थ स्वहित न पाहता बहुतांचे हित पाहतो तसे तुम्ही करा.